डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः धर्मांतर केले म्हणजे नवकोटी दलितांचे धर्मांतर घडले असाच अर्थ निघतो. गौतम बुद्धांच्या तत्वानं माझ्या समवेत माझ्या कुटुंबाचेही परिवर्तन झाले असे अभिमानानं सांगत डॉक्टर बाबासाहेबांचा एक अनुयायी म्हणतोय,
वाट गौतमाने दावली मला, जी वाट गौतमाने दावली मला, लाभली सुखाची सावली मला, लाभली सुखाची सावली मला. मजलावी झाली जाण, ममटळले की अज्ञान, मला असे लाभले ज्ञान,
मला असे लाभले ज्ञान, मला असे लाभले ज्ञान.
ज्ञानाची किमया सारी भावली मला, ज्ञानाची किमया सारी भावली मला. तथ्य फसवे जीवनातील मिथ्य, जाणले आदि ते सत्य दिव्य बुद्धाचे सामर्थ्य,
दिव्य बुद्धाचे सामर्थ्य, दिव्य बुद्धाचे सामर्थ्य.
सन्मार्गाची दिशा गावली मला, सन्मार्गाची दिशा गावली मला. माझे तळले मन मलिन होते माझे, जेव्हा बुद्धाकडे ते वळले,
जेव्हा बुद्धाकडे ते वळले, जेव्हा बुद्धाकडे ते वळले.
मोलाची शिकवण लावली मला, मोलाची शिकवण लावली मला. जीवन माझे मी आवरतो मन माझे, तत्व स्वीकारिले बुद्धाचे, अनमानिले धन माझे,
अनमानिले धन माझे, अनमानिले धन माझे.
बाळहरी सवय अशी गी लावली मला, बाळहरी सवय अशी गी लावली मला.
सावली मला.
लावली सुखाची सावली मला जी वाट गौतमाने दावली मला जी वाट गौतमाने दावली मला